सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. पुन्हा एक बार आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. श्रोत्यांनो, मला खात्री आहे की आपण सर्व आनंदात आहात. आपल्या कुटुंबामध्ये सर्व काही सुरळीत सुरु आहे आणि आपण सर्व ज्यांना परमेश्वराच्या वचनाची गोडी लागलेली आहे ते सर्व उपासना कार्यक्रमाच्या माध्यमातून परमेश्वराच्या पवित्र वचनांचे अध्ययन करण्याकरिता आपापल्या रेडिओजवळ बसलेले आहात, तयारीत आहात. तर आपला अधिक वेळ न घेता मी सर्वप्रथम आपणाकरिता सादर करीत आहे एक मधुर गीत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत प्रभू, कारण ही सुंदर वेळ तू आमच्या जीवनात दाखवलेली आहेस. तू आम्हाला सांभाळलेला आहेस. आपल्या सर्व प्रतिज्ञांना, अभिवचनांना तू आमच्या जीवनामध्ये पूर्ण केलेला आहेस. तू आम्हाला सोडलेलं नाही, त्यागलेलं नाहीस. तू आम्हाला विसरला नाही, परंतु प्रभू तुझी दृष्टी आमच्यावर सतत कायम आहे. आज आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत तुझ्या समक्ष आलो आहोत, आणि तुला ठाऊक आहे की आमच्या जीवनामध्ये कोणत्या उणीवा आहेत, किती अपराध आम्ही केलेले आहेत, कोणती दोष भावना आमच्या मनामध्ये आहे. तू आमच्या सर्व अपराधांची क्षमा कर, आमची मदत कर प्रभू. तू आमच्यावर नियंत्रण ठेव, आमच्या स्वभावावर, आमच्या कृतींवर तू नियंत्रण ठेव. जे आज आजारी आहेत त्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहोत. जे दुःखात आहेत, निराश आहेत, त्यांना सुद्धा तुझ्या पवित्र हातात देत आहोत. आणि हीच प्रार्थना करीत आहोत की प्रत्येकाला तू स्पर्श कर. हो दे प्रभू, की आज त्यांना आत्मिक आशीर्वादांसोबत शारीरिक आशीर्वाद प्राप्त व्हावेत, आरोग्य प्राप्त व्हावे आणि ख्रिस्ताची आणि त्यांची ओळख पटावी. सर्व तरुणांना, लहान लेकरांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. त्यांच्या अभ्यासावर आशीर्वाद पाठव, त्यांच्या नोकरीवर आशीर्वाद पाठव आणि प्रत्येकाच्या जीवनाच्याद्वारे आपलं गौरव करून घे. स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 48 अध्यायामध्ये याकोबाचे शेवटचे आजारपण व त्याने योसेफाच्या मुलांना दिलेला आशीर्वाद याविषयी वर्णन आहे. इब्रिलोकास पत्र 11:21 वचनामध्ये सांगितलेले आहे, विश्वासाने याकोबाने मरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलास आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. या अध्यायातल्या वर्णनावरून हे स्पष्ट होतं की याकोबाची आध्यात्मिक वृद्धी झाली आहे. आपल्या तारुण्यातल्या अपरिपक्व आत्मिक दशेपासून त्याची आता पुष्कळ प्रगती झाली आहे. याकोबाच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्याचे जे स्थायी भाव दिसतात ते आधीच्या जीवनात दिसले नाहीत. एक खेदाची गोष्ट आहे श्रोत्यानो, तरीही त्याचे आध्यात्मिक जीवन प्रगतीपथावर होते. ही एक सुंदर गोष्ट आहे, कारण आध्यात्मिक जीवन हे एक प्रगत होणारी बाब आहे. आध्यात्मिक जीवनाची सुरुवात झाल्यानंतर ते वाढत जाते. आत्मिक जीवन म्हणजे क्षणिक अनुभव नाही. पेत्राचे दुसरे पत्र 3:18 पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आम्ही आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जावे. याकोबाच्या उदाहरणावरून आपण शिकतो की आम्ही आमच्या ठाई पवित्र आत्म्याचे फळ विकसित व्हावे याकरिता धीराने वाट पाहायला हवी. परंतु आमच्या जीवनात आध्यात्मिक वाढ होऊ शकते आणि प्रभू देव ती वाढ होऊ देण्यासाठी परवानगी देतो व त्याविषयी धीर धरतो. याबद्दल आम्ही देवाचे आभार मानायला हवेत. आणि तो आमच्यावर जबरदस्तीने व वेगाने ती आत्मिक वृद्धी लादत नाही. याबद्दलही आम्ही देवाचे आभार मानायला हवे. त्याने याकोबाच्या बाबतीत पुष्कळ धीर दाखवला आणि तो आमच्याही बाबतीत पुष्कळ धीर दाखवणार आहे. आता आपण पहिली 3 वचने वाचूया. 48 पहिली 3 वचने. या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफास सांगितले, पहा आपला बाप आजारी आहे. तेव्हा तो आपले 2 मुलगे मनश्शे व एफ्राईम यास बरोबर घेऊन त्याचकडे गेला. आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबास कळविले, तेव्हा इस्रायल सावरून पलंगावर बसला. याकोब योसेफास म्हणाला, सर्व समर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. या प्रसंगी याकोबाचे हृदय केवढ्या आनंदाने भरून गेले असेल याची आपण कल्पना करू शकता का? योसेफ मरून गेला असे याकोबाने गृहीत धरल्यामुळे त्याला परत कधी भेटता येईल असे याकोबाला स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आता तो योसेफाला पाहत होता. एवढेच नाही तर त्याच्या मुलांनाही पाहत होता. योसेफ मिस्रामध्ये एका उच्च पदापर्यंत पोहोचला होता आणि त्याच्या जीवनात देवाने ज्या प्रकारे कार्य केले होते ते याकोब पाहू शकत होता. श्रोत्यानो, याकोबाजवळ एक समाधान होते, ते म्हणजे देवाबरोबर प्रत्यक्ष भेट झाल्याचे समाधान. आणि तेच त्याच्या योसेफाशी बोलण्यातून व्यक्त होते. तो त्याला म्हणाला, कनान देशातल्या लूज येथे सर्वसमर्थ देवाने मला दर्शन दिले व मला आशीर्वाद दिला. याकोबाने फार दूरवरचा आत्मिक प्रवास केला होता. आता त्याचा विश्वास प्रगट होत होता. देवाची कृपा त्याला समजली होती. आपल्या मुलाला त्या भेटीविषयी सांगून याकोब बढाई मारत नव्हता. 48:4 वचन पहा, त्यामध्ये आपण याकोबाचा आता विश्वास पाहतो. तो म्हणतो, पहा मी तुला फलद्रूप करून बहुगुणित करीन, तुझपासून राष्ट्र समुदाय उत्पन्न करीन आणि तुझ्या मागे तुझ्या संततीस हा देश निरंतरचे वतन करून देईन. याकोब ह्या ठिकाणी परमेश्वराने त्याला जे वचन दिले ते सांगत आहे. देवाने याकोबाला दिलेल्या ह्या वचनाचा संदर्भ आम्हाला पुन्हा पुन्हा जुन्या व नव्या करारात सापडतो. हे अभिवचन कशा प्रकारचे आहे त्याकडे आपण थोडेसे लक्ष देऊया. देवाने हे अभिवचन इस्रायलाच्या तीन मूळ पुरुषांना दिले. अब्राम, इसाक व याकोब हे ते तीन मूळ पुरुष होते आणि त्यांच्याशी देवाने जो करार केला त्या कराराची तीन पदरे आहेत. एक हा करार देशाविषयी आहे, दोन हा करार भूमीविषयी आहे आणि तीन हा करार एक आशीर्वाद आहे. याकोबाकरिता यापैकी दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. पहिली गोष्ट ही की देव त्याला म्हणाला, मी तुला सफळ करीन, पुष्कळ पट करीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही की तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश सर्व काळचे वतन म्हणून देईन. आणि या कराराचा तिसरा भाग म्हणजे तुझ्यामध्ये पृथ्वीतली सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. हा भाग श्रोत्यानो तुमच्या व माझ्यासाठी महत्वाचा आहे. आज तुम्ही व मी पवित्र शास्त्राचे अध्ययन करीत आहोत याचे कारण हे आहे की देवाने याकोबाशी हा जो करार हजारो वर्षांपूर्वी केला होता त्याचा दोन तृतीयांश भाग पूर्ण झाला आहे. त्यापैकी एक तृतीयांश भाग अजून पूर्ण व्हायचा आहे. यहुदी लोकांना आपली भूमी अजून पूर्णपणे ताब्यात मिळालेली नाही. त्यांच्या देशाची सीमारेषा अजून वादग्रस्त स्थितीमध्ये आहे. जेव्हा त्यांना देवाच्या हातातून ती भूमी मिळेल तेव्हा ते या देशात शांतीने राहतील. प्रत्येक यहुदी आपल्या द्राक्षांच्या वेलीखाली आणि अंजिराच्या झाडाखाली असेल. त्यांची स्वतःची मालमत्ता असेल आणि त्यांना कर भरावा लागणार नाही. हे खरोखर ख्रिस्त राज्यासारखे वाटते ना? होय, हे सर्व ख्रिस्त राज्यातच होणार आहे. याकूब योसेफाला पुढे काय सांगतो ते आपण पाच आणि सहा वचनांमध्ये वाचूया. मी मिस्रात तुझकडे येण्यापूर्वी तुला जे दोन मुलगे मिस्रात झाले ते माझेच आहेत. जसे रौबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनशे हेही माझेच होत. त्यांच्या मागून जे मुलगे तुला होतील ते तुझे, त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. याचा अर्थ असा का की याकोबाचे हे दोन नातू म्हणजे योसेफाची दोन मुले यांची दोन घराणी किंवा दोन वंश होतील? यावरून कोणीही असा निष्कर्ष काढेल की याकोबाची बारा मुले होती आणि या दोन मुलांपासून दोन वंश निर्माण होणार होते म्हणजे इस्रायलाची एकूण तेरा कुळे किंवा तेरा वंश होतात. अर्थात योसेफ त्याचा एक मुलगा यांचा एकच वंश आपण मोजू शकतो किंवा असे म्हणू शकतो की योसेफाचा वेगळा वंश नाही परंतु एफ्राईम व मनशे यांचे वंश आहेत. म्हणजे याकोबापासून एकूण तेरा कुळे उदयाला आले. तरी श्रोत्यानो पवित्र शास्त्रात फक्त बारा कुळे मोजण्यात आलेली आहेत. लेवीच्या कुळाला एक वंश म्हणून गणण्यात आलेले नाही. ते एक महायाचकांचे कुळ बनले आणि त्यांना जमीन किंवा मालमत्ता देण्यात आली नाही आणि ते इतर कुळांबरोबर संपूर्ण देशभर विखरले म्हणून त्यांना एक वेगळे कुळ म्हणून गणण्यात आले नाही. तुम्हाला ही मोजण्याची पद्धत काहीशी विचित्र वाटली असेल परंतु श्रोत्यानो पवित्र शास्त्रात याकोबाचे बारा वंश अशाच प्रकारे गणण्यात आले आहेत. ही मोजणी अशाच प्रकारे व्हावी ही देवाची इच्छा होती आणि त्याने ती तशा प्रकारे केली आहे. याकोबाची मुले एफ्राईम व मनशे 17 वर्षांपेक्षा मोठी होती कारण याकोब मिस्रात येण्यापूर्वी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे एक कुळ बनले. आता सातवं वचन पहा, 48 अध्याय सातवे वचन. मी पदन येथून येत असता एफ्रात गाव काहीसा दूर राहिला. तो कनान देशात वाटेतच राहील माझ्याजवळ मरण पावली. एफ्रात म्हणजे बेथलेहेम याच्या वाटेवर तिला पुरिले. आपल्या आजारपणात आणि जीवनाच्या अंतिम पायरीवर असताना याकोब राहेलला विसरलेला नाही. त्याला अजूनही तिची उणीव भासत होती. मला वाटतं योसेफाचे त्याच्या व राहेलच्या पहिल्या मुलाचे यश पाहून याकोबाला राहेलची फार आठवण येत असणार. ते त्याचे यश पाहायला राहेल हयात नव्हती हे दुःख याकोबाला जाणवत होते. आता आपण 8-9 वचने पुढे वाचूया. इस्रायलाच्या दृष्टीस योसेफाचे मुलगे पडले तेव्हा तो म्हणाला, हे कोण? योसेफ आपल्या बापास म्हणाला, हे माझे मुलगे, देवाने मला हे या देशी दिले. तेव्हा तो म्हणाला, त्यास माझ्याजवळ आण म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. ही घटना आम्हाला इसाकाची आठवण करून देते. आता इसाकाप्रमाणे याकोबाची दृष्टीही मंद झाली होती. कदाचित सूर्यकिरणांची प्रखरता त्याला कारणीभूत असावी. याकोबाने योसेफाला त्याच्या मुलांविषयी विचारले तेव्हा योसेफ उत्तर देऊन म्हणाला, जे देवाने मला येथे दिले ते हे आहेत. असं वाटतं श्रोतांनो की योसेफाच्या ध्याने व मनी देव आहे, कारण प्रत्येक वेळेस तो आपल्या यशाचे, ज्ञानाचे, सफळतेचे श्रेय देवाला दिल्याशिवाय राहत नाही. आता 10 वचन, इस्रायलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यास त्याच्याजवळ नेले तेव्हा त्याने त्यांचे चुंबन घेऊन त्यास आलिंगन दिले. याचा अर्थ असा नाही की याकोबाने आपल्या नातवंडांना कधी पाहिले नव्हते. याचा अर्थ असा की याकोबाची दृष्टी वार्धक्याने मंद झालेली असल्यामुळे योसेफाबरोबर असलेली मुले आपली नातवंडे आहेत हे त्याने ओळखले नाही. 11-12 वचने, इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे तोंड पुनरुपी माझ्या दृष्टीस पडेल याची मला कल्पना नव्हती, पण आता पहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे. मग योसेफाने त्यास त्याच्या मांडीवरून काढिले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले. याकोबाच्या बोलण्यामध्ये देवाविषयीची कृतज्ञता आम्हाला स्पष्ट अशी जाणवते. 13 वचन पहा, मग त्या दोघांस एफ्रायमास आपल्या उजव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या डावीकडे आणि मनशेस आपल्या डाव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्याजवळ नेले. याकोबाने यावेळेस योसेफाला व त्याच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला. श्रोत्यानो, वार्धक्यामध्ये आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहणे व आपल्या जीवनातल्या यश व अपयशाची गोळाबेरीज करणे चांगले असते, पण त्याहीपेक्षा वार्धक्य येण्यापूर्वीच ते यशाच्या मार्गाने किंवा सरळ मार्गाने नेणे अधिक चांगले असते. तारुण्यामध्ये अतिउत्साहामुळे स्वतःला शहाणे समजून देवाकडे पाठ फिरून मनमानी करायला बहुतेक तरुणांना आवडते, पण अशांना आयुष्याच्या उत्तरार्धात पश्चाताप करण्याची मात्र वेळ येते. या ठिकाणी आम्हाला दिसतं की याकोबाला आपले संपूर्ण अतीत आठवत आहे, कशाप्रकारे त्याने जीवन व्यतीत केले, कशाप्रकारे देवाने त्याची मदत केली, त्याचे मार्गदर्शन केले ह्याविषयी तो सांगत आहे. आता आपण 14 वचन वाचूया, इस्रायलने आपला उजवा हात पुढे करून एफ्रायमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेविला आणि आपला डावा हात मनशेच्या मस्तकी ठेविला. त्याने आपले हात उजवे डावे केले, मनशे तर ज्येष्ठ होता. श्रोतनो, ह्या ठिकाणी योसेफाने आपल्या मुलांना याकोबाकडे आणले. आजोबांनी मुलांना त्यांच्या ज्येष्ठत्वानुसार आशीर्वाद द्यावा म्हणून त्याने मनशेला म्हणजे मोठ्या मुलाला याकोबाच्या उजव्या हाताशी व एफ्रायमाला त्याच्या डाव्या हाताशी उभे केले. परंतु याकोबाने आपले दोन्ही हात ते जसे उभे होते तसे त्यांच्या डोक्यावर ठेवले नाहीत, तर धाकट्या एफ्रायमाच्या डोक्यावर उजवा हात व मोठ्या मनशेच्या डोक्यावर डावा हात ठेवला आणि त्याने हे जाणून बुजून केले. एफ्रायम नंतर मनशेचे नेतृत्व करणार होता. गणनेच्या पुस्तकात आपण पाहतो की मनशेचे कुळ एफ्रायमाच्या कुळाच्या ध्वजामागे चालत होते. यहोशवा एफ्रायमाच्या कुळातला होता आणि या कुळातून इस्रायल मधल्या अनेक महत्वाच्या व्यक्ती उदयास आल्या. एफ्रायमाचे कुळ हे त्यांच्यापैकी एक महत्वाचे कुळ झाले. एफ्रायम व मनशे हे याकोबाच्या मुलाचे योसेफाचे पुत्र होते. याकोबाच्या मनात त्यांच्याविषयी माया होती, तरीही त्याने त्यांच्यामध्ये असा भेदभाव केला होता आणि त्याने ते मुद्दाम केले होते. मला वाटतं की तो स्वतः धाकटा असताना त्याला विशेष आशीर्वाद प्राप्त झाले होते म्हणून त्याने धाकट्या मुलाला आपला विशेष आशीर्वाद दिला असावा. पवित्र शास्त्रा श्रोत्यानो, एक चित्तवेधक तत्व आहे हे अभ्यासाने आपल्या लक्षात येईल. माणूस ज्या कारणाने व ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीची विशेष निवड करतो त्या कारणाने परमेश्वर एखाद्याची निवड करीत नाही. उदाहरणार्थ, शमुएलाद्वारे देवाने दाविदाची निवड केली. दावीद तर आपल्या भावांमध्ये सर्वात धाकटा होता आणि तो आपल्या थोरल्या भावानेतका देखणाही नव्हता, तरी परमेश्वराने त्याला निवडले. ज्येष्ठत्वानुसार किंवा देखणेपणा, कलागुण यानुसार एखाद्या व्यक्तीची खास कामासाठी निवड करणे ही मानवी पद्धती आहे, परंतु परमेश्वर या कारणांमुळे कोणाची निवड करीत नाही. जे स्वाभाविक रुपात आहे, जे दैहिक स्वभावाने निर्माण झालेले आहे, त्याची परमेश्वर नेहमी निवड करीत नाही, तर ज्या व्यक्तीचा नव्याने जन्म झाला आहे आणि जिला आत्मिक स्वभाव प्राप्त झालेला आहे अशा व्यक्तीची परमेश्वर निवड करतो. आणि ह्या ठिकाणी परमेश्वराच्या योजनेप्रमाणेच सर्व काही घडत होते. याकोबाने या ठिकाणी योसेफाच्या धाकट्या मुलाला एफ्रायमाला प्राधान्य दिले. आता आपण 15 वचन वाचूया. त्याने योसेफास आशीर्वाद देऊन म्हटले, ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राम व इसाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले. याकोब आपल्या वडिलांच्या देवाच्या नावाने त्याला आशीर्वाद देत आहे. आपल्या पूर्वजांच्या देवाविषयी एक सुंदर साक्ष त्याने या वाक्यातून दिलेले आहे. आपणाला माहितच आहे की देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला व त्याला इतरांसाठी आशीर्वादाचे कारण बनवले. अब्राम एक समृद्धी लाभलेला, एक प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा, देवाची साक्ष देणारा आणि आपल्या शत्रूंविरुद्ध विजय झालेला माणूस होता. त्याच्या या सफलतेचे व समृद्धीचे कारण त्याला लाभलेला देवाचा आशीर्वाद हे होते. इसाकालाही देवाने आशीर्वादित केले होते. याकूब देवाविषयी बोलताना म्हणतो, ज्या देवासमोर माझे वडील अब्राम व इसाक चालले, म्हणजे ज्या देवाने त्यांचे सहाय्य व मार्गदर्शन केले, त्यांना आशीर्वाद दिला तो देव. अशी देवाची ओळख त्याने ह्या ठिकाणी करून दिली. 16 वचन, ज्या दूताने मला सर्व आपदातून रक्षिले तो या मुलांचे अभिष्ट करो. माझे नाव व माझे पूर्वज अब्राम व इसाक यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय हो. आणि या देवाची आणखी माहिती सांगताना याकोब पुढे म्हणतो, ज्या दूताने मला सगळ्या वाईटापासून खंडून घेतले. श्रोतानो, लाबानाच्या वाईट हेतूपासून आणि एसावाच्या खुनी संतापापासून देवाने याकोबाचे संरक्षण केले होते. एवढेच नव्हे तर शखेमातले हत्येचे भयंकर प्रकरण झाले तेव्हा देवाने त्याला त्याच्या सर्व कुटुंबियांसह तेथून आपले बस्तान हलविण्याचा आदेश दिला आणि त्यांचे सर्व अरिष्टापासून संरक्षण केले. याविषयी योसेफाची प्रतिक्रिया आम्हाला पुढील वचनांमध्ये वाचायला मिळते. 17-18 वचने, आपल्या बापाने एफ्रायमाच्या मस्तकावर उजवा हात ठेविला हे योसेफाने पाहिले तेव्हा त्यास वाईट वाटले आणि एफ्रायमाच्या मस्तकावरील बापाचा हात काढून मनुष्याच्या मस्तकावर ठेवावा म्हणून त्याने तो धरिला. 18 वचन, योसेफ आपल्या बापास म्हणाला, बाबा असे नाही, ज्येष्ठ हा आहे, याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवा. आपल्या वडिलांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला त्याचा मान द्यावा अशी त्याची इच्छा होती, परंतु याकोबाने जे केले होते ते जाणून बुजून केले होते. तो 19 वचनात काय म्हणाला पहा, त्याचे म्हणणे नाकारून त्याचा बाप म्हणाला, मुला हे मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे त्याचेही एक राष्ट्र होईल आणि तोही महान होईल, तथापि त्याचा धाकटा भाऊ त्याचपेक्षा मोठा होईल आणि त्याच्या वंशजातून राष्ट्रांचा समुदाय निर्माण होईल. आपल्या बापाचे अशा प्रकारे आशीर्वाद देणे योसेफाला स्वीकारावे लागले, कारण त्याच्या सर्व भावांमध्ये बन्यामिन सोडला तर तो धाकटा होता आणि त्याला देवाचा विपुल व उत्तम आशीर्वाद प्राप्त झाला होता. पुढे 20-21 वचने सांगतात, त्या दिवशी त्याने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले, इस्रायल लोक आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणतील की एफ्रायम व मनश्शे यांच्याप्रमाणे देव तुझे करो. अशा प्रकारे त्याने एफ्रायमास मनश्शेहून श्रेष्ठ केले. इस्रायल योसेफास म्हणाला, पहा मी तर आता मरणार, तथापि देव तुम्हा बरोबर राहील आणि तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशी परत नेईल. याकोबाने योसेफाला हा जो आशीर्वाद दिला तो फार मोठ्या विश्वासाने दिला. एक दिवस प्रभू देवाच्या वचनाची परिपूर्ती होऊन आपले संतान त्याने दिलेल्या वचनदत्त देशात परत जाईल असा दृढ विश्वास याकोबजवळ होता आणि त्यानुसार योसेफाला त्याने आशीर्वाद दिला. 22 वचन, मी तुला तुझ्या भावांच्यापेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो, तो मी माझ्या तरवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला. योसेफाला त्याच्या भावांपेक्षा अधिक मोठे वतन आपल्या बापाकडून मिळाले. ही याकोबाने योसेफाला दिलेली एक वैयक्तिक भेट होती. या भेटीचा उल्लेख योहानकृष शुभवर्तमानाच्या 4:5 पाचव्या वचनात दिलेला आहे. सुखार या ठिकाणी योसेफाचा मृतदेह पुरण्यात आला. तेथे जवळच असलेला हा प्रदेश आहे. योसेफापासून जी 2 कुळे उदयास आली त्यांना अधिक मोठ्या प्रदेशाची गरज होती. तिची या भेटीद्वारे भरपाई झाली. याकोबाने ही जमीन अमोरी लोकांपासून आधी विकत घेतली होती, परंतु नंतर त्यांनी ती त्याच्यापासून बळकावून घेतली आणि मग याकोबाने आपले धनुष्य व आपली तरवार यांच्या बळावर ती परत मिळवली. श्रोतनो, आपण आपल्या मुलांना जो आत्मिक वारसा देणार आहात देत आहात त्यावरून त्यांच्या जीवनाची दिशा ठरणार आहे हे लक्षात घ्या. आणि आपण आपल्या मुलांना जसे घडवाल त्यावरून आपला समाज घडत आहे घडणार आहे हेही आपण लक्षात ठेवायला हवे. आपल्या मुलांना आपली गरज आहे. आपण त्यांच्यावर योग्य ते आणि आध्यात्मिक संस्कार घडवावे यांची त्यांना गरज आहे. जर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय वारसा प्राप्त झाला असेल तरच आम्ही आमच्या मुलांना आमच्या तरुण पिढीला आत्मिक वारसा देऊ शकतो. पवित्र शास्त्र आम्हाला पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय तिसऱ्या वचनात सांगते, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप तो धन्यवादित असो. त्याने आपल्या मोठ्या दयेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यातून पुन्हा उठण्याच्याद्वारे आपणास जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म दिला आहे, याकरिता की अविनाशी आणि निर्मल व न कोमेजणारे जे वतन तुम्हासाठी आकाशामध्ये राखून ठेवले आहे ते तुम्हास प्राप्त व्हावे. तसेच पॉल कलसेकरास पत्र पहिला अध्याय बाराव्या वचनात म्हणतो, आणि ज्याने तुम्हाला उजेडातील पवित्रांच्या वतनाचे विभागे होण्यास योग्य केले त्या बापाची तुम्ही उपकार स्तुती करावी. श्रोत्यानो, यावरून आम्हाला समजतं की आम्हाला स्वर्ग राज्याचे त्या विशेष आशीर्वादांचे वतनदार करण्यात आले आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्ही देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबरचे सोबतीचे वारस होतो आणि स्वर्ग राज्याचे वारिस होतो. ही संधी आपणातील प्रत्येकाकरिता आहे. फक्त आपणाला प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवायचा आहे, आपल्या पापांची कबुली द्यायची आहे आणि मग तो आपणाला सार्वकालिक जीवन देण्याकरिता आणि स्वर्ग राज्याचे वारिस बनवण्याकरिता तयार आहे. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.